ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಹರಿ. ನ ಪ್ರಭೃಷೇತ್ ಪ್ರಿಯಂ ಪ್ರಾಪ್ಯ ನೋ ದ್ವಿಜೇ ಪ್ರಾಪ್ಯ ಚಾಪ್ರಿಯಂ ಸ್ಥಿರ ಬುದ್ಧಿ ಅಸಮ್ಮೂಢೋ ಬ್ರಹ್ಮವಿತ್ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಸ್ಥಿತ. ಪ್ರಿಯ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಜೋ ಹೃಷ್ಟ ಹೋತ್ ನಾಹಿ, ಆನಂದಿತ ಹೋತ್ ನಾಹಿ, ನೋ ದ್ವಿಜೇತ್ ಪ್ರಾಪ್ಯ ಚಾಪ್ರಿಯಂ, ತಸಚ ಅಪ್ರಿಯ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಜೋ ಉದ್ವೇಗತ್ ನಾಹಿ, ಸ್ಥಿರ ಬುದ್ಧಿ ಹಿ, ಜ್ಯಾಚಿ ಬುದ್ಧಿ ಸ್ಥಿರ ಝಾಲೆಲಿ ಆಹೆ, ಅಸಮ್ಮೂಢಃ ज्याची मूढता नाहीशी झालेली आहे, ब्रह्मवित जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मणी स्थित तो ब्रह्मामध्येच राहतो, त्याचं सर्व आचरण ब्रह्मामध्येच घडतं. आपल्या कल्पनेच्याही बाहेर असणाऱ्या अशा या जीवनमुक्ताचं लक्षण आपण पाहतो आहोत. त्याच्या ठिकाणी समत्व, साम्य बुद्धी, सर्व जगताकडे समत्वाने पाहण्याची कला प्राप्त झालेली असते, कला प्राप्त झालेली असते. असं असल्यामुळं तो जगताच्या वैविध्याच्या दर्शनामध्ये देखील जसं विद्या विनय संपन्न ब्राह्मण किंवा गाय किंवा हत्ती किंवा कुत्रा चांडाळ देखील तो समत्वाने त्यांच्या ठिकाणी पाहतो. जसं त्यांनी इहच जिंकलेला असतो, हा लोकच त्यांनी जिंकलेला असतो, चालू जीवनच त्यांनी जिंकलेलं असतं. इह इव तैही जिताहा, त्यामुळे तो पुढचा जन्म देखील जिंकतो, स्वर्ग देखील तो जिंकतो. इहैव तैही जिताहा स्वर्गाहा येषां साम्ये स्थितं मनः, ज्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित झालेलं असतं. निर्दोषम ही समम ब्रह्म, तस्मात ब्रह्मणि ते स्थितः, कारण ब्रह्म हे दोषरहित असतं आणि तो ब्रह्माशी एकरूप झालेला असल्यामुळं तो स्वतः देखील तसाच ब्रह्मासारखाच दोषरहित होतो आणि तो ब्रह्माच्या ठिकाणीच राहणारा असतो. तो जगताकडे कसं पाहतो हे सांगितलं. चालू जन्मच म्हणजे चालू जन्मातले भोग, दुःख, सुख, ममता, तृष्णा अशा सगळ्या परीक्षेत तो उत्तीर्णच होतो. तो चालू जन्मच जिंकतो, त्याची बुद्धी स्थिर बुद्धी त्याला सोडूनच जात नाही. एक त्याचं दर्शन कसं असतं, जगताकडे पाहणं कसं असतं हे सांगितलं. त्याचं वर्तन कसं असतं हेही सांगितलं. त्यामुळे हाच जन्म नाही तर पुढचा जन्म देखील त्याच्याकडून जिंकला जातो असं सांगितलं. तो ब्रह्माशी तदाकार होतो, ब्रह्म निर्दोष असल्यामुळे तोही निर्दोषत्वाच्या भावनेला प्राप्त होतो. त्याला प्रिय आणि अप्रिय काही असतं का? प्रिय प्राप्त झाल्यानंतर तो आनंदित होत नाही, रुष्ट होत नाही, उड्या मारत नाही. तसंच अप्रिय प्राप्त झाल्यानंतर तो उद्वेगत नाही. ही फार अवघड लक्षणं आहेत. आता समत्वाचं अधिक वर्णन चाललेलं आहे. त्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित झालेलं असतं असं जर सांगितलं तर ते कशा रीतीने स्थित झालेलं आहे त्याचं आता वर्णन भगवंत करून राहिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील मागच्या श्लोकाच्या शेवटी ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे अशी ओवी लिहिलेली आहे. त्याचं समत्व अजून स्पष्ट करणं हे या पुढच्या श्लोकांचं काम आहे. प्रिय आणि अप्रिय हे मूलभूत द्वंद्व म्हणून सांगितलेलं आहे. मूलभूत द्वंद्व म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी असायचंच अशी गोष्ट. ज्याला शीतोष्ण असं म्हणतात. दुसऱ्या अध्यायात म्हटलं मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. हा मूलभूत द्वंद्व शीत किंवा उष्ण, हवं किंवा नको, प्रिय किंवा अप्रिय हे मूलभूत द्वंद्व आहे. कोणतीही गोष्ट पाहिली की ती आवडणं किंवा न आवडणं, प्रिय असणं किंवा प्रिय नसणं, हवी असणं किंवा नको असणं हे मूलभूत द्वंद्व आहे. तेवढा प्रकृतीला अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या प्रकृतीच्या ठिकाणी तो अधिकार आहे आणि तो बजावण्यात गैर काही नाही. काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील, काही गोष्टी नको असतील, प्रकृतीगत आहे. स्वाभाविक आवड आणि स्वाभाविक नावड अशी गोष्ट असेल प्रकृतीच्या पलीकडे गेलेली व्यक्ती देखील स्वभावतः काही गोष्टी प्रिय आणि काही अप्रिय प्रकृतीगत असतील. हे जे मूलभूत द्वंद्व आहे त्याचाच परिणाम अंततः सुख आणि दुःख याच्यामध्ये होतो. एकदा शीत किंवा उष्ण स्वीकारलं की मग सुख आणि दुःख देखील स्वीकारावं लागतं. आणि गोष्ट अशी आहे की शीत आणि उष्ण स्वीकारणं किंवा न स्वीकारणं एवढी सावधता नसतेच. प्रकृती सहजच जे तिला हवं ते स्वीकारते आणि नको असते ते टाकून देते. प्रिय असेल ते सहज स्वीकारलं जातं, जे अप्रिय असेल ते सहज नाकारलं जातं. द्रौपदीचा पर्ण जिंकल्यानंतर पाच ब्राह्मण तिथं होते. त्याच्यापैकी एका ब्राह्मणाने तो फिरता माशाचा डोळा होता त्याचा लक्ष वेध केला. खाली पाण्यात पाहून वर फिरणाऱ्या माशाचा डोळा त्यांनी त्याचा लक्ष वेध केला. सर्व क्षत्रिय उपस्थित असताना जो पण क्षत्रियांना देखील जमणं कठीण गेलं असा एका ब्राह्मण व्यक्तीने लक्ष वेध केला. पण त्याआधी एक घटना घडलेली होती. लक्षवेध घेण्यासाठी म्हणून कर्ण उठलेला होता. आणि तो विरासनामध्ये बसला धनुष्याला बाण जोडला प्रत्यंचला आणि बाण सोडणार तेवढ्यात द्रौपदी म्हणाली की आपण भाग घेऊ शकत नाही. तो म्हणाला वीरांग करता असलेल्या अशा या सभेमध्ये वीर भाग घेऊ शकत नाही म्हणजे काय. ती म्हणाली की उच्चवर्णीयच फक्त क्षत्रियांकरता अथवा उच्चवर्णीयांकरता म्हणून हा पण आहे, मी सूतपुत्राला वरणार नाही. असं असल्यामुळं क्षत्रियांखेरीज अन्य उच्चवर्णीय झाला तरी ब्राह्मणांनी हा लक्षवेध केला आहे, तिथं आवडलं नाही, तिथं एक मोठं युद्ध पेटलं आणि त्या पाच बंधूंपैकी फक्त दोघांनीच त्या युद्धामध्ये भाग घेतला आणि सगळे राजे पराभूत झाले. ही मंडळी तर त्यांची जी ओळख आहे ती सांगत नव्हती आणि द्रुपदाला तर उत्सुकता होती की हे जिंकले गेलेले पण ज्यांनी जिंकला ही मंडळी कोण आहेत. असं म्हणतात की त्यांनी तिथं शस्त्र अस्त्र एक जे प्रदर्शन मांडलेलं होतं त्या प्रदर्शनामध्ये खाण्याचे विविध पदार्थ ठेवलेले होते, तसं शस्त्र अस्त्र ठेवलेली होती, आणखी काहीतरी होतं. तर हे पाचही बंधू खाण्याचा स्टॉल कडे न जाता, हल्ली कसं ते राजस्थानी स्टॉल लागतात की नाही भोजनाच्या वेळेला, किती वेगवेगळे पदार्थ, पण तिथं गेले नाही पाणीपुरी आणि वडापाव ठेवतात की नाही माहित नाही. ही मंडळी शस्त्र पाहायला गेली, वेगवेगळी शस्त्र त्याचं निरीक्षण करत होती. तेव्हा द्रुपदाने ताडलं की जर ब्राह्मण खरोखर ब्राह्मण असते तर भोजनाच्या तिथे गेले असते. ही स्वाभाविक आवड आहे. ब्राह्मणे भोजनम प्रिया, प्रिय आणि अप्रिय या गोष्टी तशा सोडता येत नाहीत, प्रकृतीगत आहेत. पण ही मंडळी शस्त्र पाहण्यासाठी म्हणून गेली आणि तिथं रमून होती. मला सांगायचं असं की प्रिय आणि अप्रिय हे मूलभूत द्वंद्व आहे आणि या मूलभूत द्वंद्वाचा अंतिम परिणाम म्हणून सुख आणि दुःख या गोष्टी होतात. इथं प्रियच प्राप्त होऊ नये अशी काही व्यवस्था नाहीये किंवा अप्रियच प्राप्त होऊ नये अशी व्यवस्था नाहीये जीवनात. कारण तुमच्या समोर सगळं असतं, तुम्ही प्रिय असता त्याच्याकडे आकृष्ट होता. पुढे तर गुणातीताचं वर्णन करताना त्यांनी प्रिय आणि अप्रिय देखील ज्यांनी जीवनातून काढून टाकलं अशी अजून एक पायरी पुढे वर्णन केलेलं आहे. तुल्य प्रिया प्रियो धीरा, तुल्य निंदात्म संस्तुतीही, असं वर्णन केलेलं आहे. अजून एक पाऊल पुढे गुणातीत प्रिय आणि अप्रिय देखील ज्यांनी तुल्य केलेलं आहे असं. पण इथं असं म्हटलेलं आहे की प्रिय प्राप्त होईल तेव्हा आनंदित होणार नाही, उड्या मारणार नाही आनंदाने. आणि प्रिय जेव्हा प्राप्त होतं तेव्हा मनुष्याला फार हलकं हलकं वाटत असतं, कसलाच बोजा नाही, आपण जणू सगळं जिंकत चाललेले आहोत अशीच भावना असते. रुखरुख तळमळ चिंता कणभर देखील नसते, काही काहीही नाही. माझ्या माहितीचे गृहस्थ आहेत ते मला त्यांच्या प्रियाबद्दल सांगतात, प्रिय गोष्टी प्राप्त होतात त्याच्याबद्दल सांगतात आणि त्यांचं जीवन तसंच राहो. आतापर्यंत तरी त्यांच्या जीवनात काही अप्रिय घडलेलं नाही, काही नाही. काही मंडळी अशी असतात की ज्यांची मुलं एकमार्गी असतात, चांगले मार्क मिळवतात, खूप चांगल्या ठिकाणी शिकतात, मग खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतात, तिथे देखील खूप चांगल्या भरत्या त्यांना मिळतात, आणि अशी सगळी मुलं असतात. असं जसं असावं तसं ते फक्त सांगायला येतात की अमुक अमुक परीक्षा झाली, इंटरनॅशनल लेव्हलची होती, पण माझ्या मुलाचा रँक अमुक अमुक होता, फार चांगला झाला. माझी मुलगी पीएचडी झाली, पण तिचा जो थीसिस आहे तो इंटरनॅशनल पातळीवर पाठवला गेला आणि तिथेही तिला बक्षीस मिळालं. तिचं लग्न ठरलं आणि तिला जे स्थळ मिळालं, राजस्थान मधले फार चांगले मोठे लोक आहेत, चांगलं झालं. पुढच्या वर्षी तिला मुलगा झाला. सगळं प्रिय प्रिय म्हणजे काय, मुलगा खूप चांगले मार्क मिळून अमेरिकेत गेला, तिथेही तो फार चांगल्या मार्कांनी पास झाला. एकदाच सांगितलं की तो येणार आहे, मुली पाहणार आहे. तो आला, जेमतेम 3 आठवडे, अतिशय चांगली एक मुलगी, खूप स्कॉलर झाली, लग्न झालं, अमेरिकेत गेले. सगळं प्रिय, त्यामुळे सांगताना देखील किती चांगलं वाटतं अशा लोकांना. अजून एक मुलगा स्पोर्ट्स मध्ये सतत यशस्वी होतो आहे, काही अडचणच नाही जीवनात, आणि हे एक एक पदावर चढत चढत फार मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहोचले. जे प्रिय म्हणून असतं ते सहज प्राप्त होणं असं घडत राहतं, तर काही जणांना ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला, 6 महिने अंथरुणात, उठला जेमतेम, परत ऍक्सिडेंट झाला, परत तिथेच पाय मोडला, तोच पाय मोडला, परत जेमतेम उठला, आता काहीतरी व्यवहार करेल वगैरे, मुलाला ऍक्सिडेंट झाला. अशा अडचणी येतात तेव्हा खरंच असा विचार, ते अगदी त्रस्त झाले की काय झालं, काय कोणी माझं मागं लागलंय का, माझी दैवगती चमत्कारिक झालीय. अप्रिय घटना देखील इतक्या घडायला सुरुवात होते एका पाठोपाठ एक की उद्वेग अगदी स्वाभाविक, आणायचा नाही असं ठरवला तरी उद्वेग, कारण सगळ्या घरावर त्याची छाया पसरलेली असते. आणि काही मंडळी अशी की प्रिय प्रिय म्हणजे सगळीकडे यशच. आचार्यांनी म्हटलं ना, यशश चारु चित्रम, एखादं सुंदर चित्र रेखाटावं तसं यश. आणि छोटी छोटी देखील प्रिय आणि अप्रिय येतच असतात. ही फार मोठी उदाहरणं झाली, सतत यशच अशी किंवा अपयश अशी. ज्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित झालेलं आहे, जो बाहेर समदृष्टीने पाहतो, आणि ज्यांनी जीवनच जिंकलेलं आहे, इहैवतैहि जिताः सर्गः, असा छोटं देखील प्रिय सतत प्राप्त होत असत, आणि छोटं देखील अप्रिय, फार मोठी नाही पण छोटी, सतत प्राप्त होत असत. आणि अभ्यास नेहमी छोट्या घटनांचाच करायचा असतो. असं खूप सगळं चांगलं ज्याचं चाललेलं आहे त्याला एक जरी धक्का बसला तरी एखाद्या वेळेला कोलमडून पडतो, काही सांगता येत नाही. एक विपरीत घडलं तरी अवघड. पण अभ्यास हा छोट्या छोट्या प्रिय गोष्टींमध्ये छोट्या छोट्या अप्रिय गोष्टींमध्ये असाच करायचा असतो. बालवाडीमध्ये मुलाला ए रँक मिळाला, सगळ्या ह्याच्यात ए प्रिय, तर तिथपासूनच अभ्यास सुरू करायला पाहिजे. न प्रवृषेत प्रियम प्राप्य, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. बारावीमध्ये जर सगळ्या याच्यात पहिला आला तर फारच मोठं प्रिय, तेव्हा थोडा आनंद चालेल देखील. परमार्थीय म्हणजे त्याला आनंदच व्हायला नाही पाहिजे असं नाही, पण तो समत्वानी राहायला पाहिजे हे मुख्यतः सांगायचं आहे. मोठ्या प्रियाबद्दल एकदम विचार नको करायला, पण जी छोटी छोटी आहेत प्रिय. तसं मी पाहतो आता माझ्या असं लक्षात आलंय की जवळपास सगळ्या मुलांना, लहान मुलांना पहिली दुसरी 92-93% मार्क, मग ते सगळे मिळून 6वी-7वी 85-90% मार्क, मग ते सगळं मिळून 9वीच्या दरम्यान 80-85% मार्क, असे 90%च्या पुढे सतत टिकून ठेवणारी फार कठीण असतं. मग पुढे स्वाभाविक रीतीने कमी येतं, मग मुलाचा दर्जाच समजायला सुरुवात होते आणि त्या दर्जाने तो पुढे जाणार. शेवटच्या वर्षी एकदम खूप चांगला अभ्यास करून एकदम खूप चांगले मार्क, हे फार कठीण. त्याचा दर्जाच ठरतो, धान्याचा कसा दर्जा ठरतो तसं, आणि त्याप्रमाणेच त्याची वाटचाल चालणार. प्रियाच्या वेळेला देखील हे लक्षात ठेवायला पाहिजे, अप्रियाच्या वेळेला देखील लक्षात ठेवायला पाहिजे. उद्वेग हा अप्रियाचा परिणाम म्हणून असतो आणि हृष्ट होणं हे प्रियाचा परिणाम म्हणून असतो. आणि सदेहावस्थेमध्ये हे मूलभूत द्वंद्व टाळणं हे फार कठीण असतं. इथं त्यांनी सदेहामध्ये विदेहत्वाची अपेक्षा केलेली आहे. जीवनमुक्त हा सदेह देहात असताना विदेही जसा असावा तशा वर्तनाची अपेक्षा केलेली आहे. एवढंच नव्हे तर तो तसं वर्तन करतो असं सांगितलेलं आहे. तसं प्रिय हा देखील प्रकृतिगत भाग आहे आणि तृप्तीचा देखील एक भ्रम असतो माणसाला. तृप्तीचा देखील भ्रम असतो आणि अतृप्तीचा देखील भ्रमच असतो. हे मनाचेच विकार आहेत. तृप्त होणं देखील मनाचा विकारच आहे आणि अतृप्त होणं हा देखील मनाचा विकारच आहे. हवं आणि नको याच्यामध्ये पडणारा पण मनाचा विकार आहे. तृप्तता हा विकारजन्य असल्यामुळं कधी कधी फार तृप्ती असेल तर पटकन झोप लागत नाही, खूप चांगली बातमी असेल तर, कारण तो विकारजन्यच भाग आहे. अशा वेळेला प्रिय प्राप्त झाल्यानंतर आनंदित न होणं आणि दुःख प्राप्त झाल्यानंतर किंवा अप्रिय प्राप्त झाल्यानंतर उद्वेग न ठेवणं, अशा प्रकारच्या विचाराची शैलीच तो जवळ बाळगून असतो. हे प्राप्त कसं होणार आणि कशामुळे होणार, भगवंतांनीच आधी सांगितलेल्या उपायाप्रमाणे हे कर्मयोगाच्या प्रकरणात आलेलं आहे. त्यामुळे कर्मयोगाच्या व्यवस्थेमध्येच जसा फलत्याग आहे, मी करतो हा भाव नसावा, ममत्व नसावं, त्याचा स्वाभाविक परिणाम हा आहे. एकदम आपल्याला हे गुण दिसतात आणि आकर्षित करतात, पण त्याचा अभ्यास हा फार मूलगामी असा आहे. कर्मामध्ये आपला अधिकार आहे, फळामध्ये आपला अधिकार नाही. ज्यांनी या गोष्टी पक्क्या आपल्या ठिकाणी बाणवलेल्या आहेत, मग फळ प्रिय असेल किंवा अप्रिय असेल, कोणतंही कर्म फल हेतू करता करायचं नाहीये. आणि अकर्म दशा ही आत्म्याची स्वाभाविक स्थिती आहे. देहाला कर्म केल्या वाचून ठेवायचा नाही. तुमची कशीही मनस्थिती असली तरी कर्तव्यात्मक कर्म करायला नेहमीच सज्ज असावं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो अभ्यास आहे, या अभ्यासामध्ये प्रिय आणि अप्रिय याच्यापेक्षाही पलीकडचं असं जीवनाचं श्रेयस ज्यांनी प्राप्त केलेलं आहे किंवा श्रेयसाकडच ज्याचं लक्ष आहे, तो सामान्य प्रिय आणि अप्रियाकडे दुर्लक्ष करू शकेल. जीवनाचं जे श्रेयस आहे आत्मज्ञान, त्याच्याकडेच नेहमी लक्ष असल्यामुळं या देहसंबंधित प्रिय आणि अप्रिय या गोष्टींकडे तो तितका दुरूनच पाहतो. आणि असा दुरून पाहत असल्यामुळं प्रियापासून देखील आणि अप्रियापासून देखील बरं आहे असं म्हणून तो ते सोडून देऊ शकतो. एवढंच तो त्याच्याबद्दल करू शकतो. त्याला नेहमीच अशी सवय लागलेली असते की आपण वेगळे आणि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् नैव किंचित करोमि इति, याच्यातलं मी काहीही करत नाही. इंद्रिय इंद्रियांच्या अर्थामध्ये वर्तन करत आहेत आणि त्यामुळे जे काही प्राप्त होईल ते सहज प्रकृतीला प्राप्त होत आहे अशी त्याची विचाराची धाटणी असते. बुद्धीची त्याची अशी दिशा असते विचार करण्याची. द्वंद्वांमुळे जर काही होत असेल तर आपल्या ठिकाणी असणारी अकंप अशी निष्कंप अशी आत्मचेतना कंपित होते. मन हे त्याचं लक्षणच आहे. मन म्हणजे कंपित झालेली चेतना म्हणजे मन, आणि निष्कंप चेतना म्हणजे स्थिर बुद्धी. जेव्हा कंपित होतं चित्त प्रिय आणि अप्रिय या गोष्टींनी, तेव्हा कोणत्या ना कोणत्या तऱ्हेची अस्वस्थता ही राहणारच. त्यामुळं हा द्रष्टा होऊन राहतो. समदृष्टी याची अशी असते की हा द्रष्टा होऊन राहतो. तो आत्म्यात स्थिर असतो. आत्म्यात स्थिर असतो म्हणजे देह मन बुद्धी मी नाही अशा पक्क्या बोधावर तो राहतो. देहाकडून कर्म करून घ्यायची म्हणून तो कर्म करून घेतो, पण ती कर्म प्रकृतीची आहेत असं समजतो. त्याची फळं देखील प्रकृतीला म्हणजे देह मन बुद्धीला मिळतात असं तो समजतो. हे मोठं अवघड प्रकरण होऊन गेलं. पण मोठा आनंद मिळवायचा असेल तर अवघडच जमवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये तो आतून अतिशय तृप्त परिपूर्ण आणि द्रष्टा असा असतो. तो वेगळा असतो. तो तटस्थ असतो. तो द्रष्टा असतो. म्हणून तो सम असतो. त्याच्या बाबतीत द्रष्टा हा दृश्याशी समरस होतच नाही. द्रष्टा दृश्याशी जेव्हा समरस होतो तेव्हा मग दृश्य जसं ज्या गुणांचं असेल तशी घालमेल त्याची होते, तशी कालवा कालव त्याची होते. सध्या मुलीच्या सासरी एवढं बरोबर वातावरण नाहीये एवढं कळलं तरी याला बसल्या बसल्या खालीवर व्हायला सुरुवात होते. कारण द्रष्टा दृश्याशी नेहमी समरसच होत असतो. असं असल्यामुळं प्रिय आणि अप्रिय याच्याशी द्रष्टा समरस होतो. आणि याचा जो द्रष्टुभाव आहे तो बोधामध्ये आपण सच्चिदानंद देहरहित अशा बोधामध्ये असतो आणि तो दृश्याशी समरस होणंच टाळतो. तो समरस न झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रिय प्राप्त झाल्यानंतर स्वाभाविक जो भाव आनंदाचा तर तो तितका उठतच नाही. त्यावेळेला त्याची बुद्धी स्थिर राहते किंवा अप्रिय झाल्यानंतर देखील तो आत्मसंस्थ असल्यामुळं प्रकृतीच्या ठिकाणी जो उद्वेग निर्माण व्हायला पाहिजे तो तितका होतच नाही. तो आत्मसंस्थ असल्यामुळं त्याची बुद्धी स्थिर असते. न प्रवृषे प्रियम प्राप्य न उद्विजे प्राप्यच अप्रियम आला शब्द स्थिर बुद्धी. बघा भगवंत म्हणतात याचं कारण त्याच्या स्थिर बुद्धीमध्ये आहे, त्याच्या स्थित प्रज्ञतेमध्ये आहे. स्थित प्रज्ञता ही शांती देणारी असते, त्याची शांती भंग पावत नाही. आपण पाहिलं विहाय कामान यह सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीमधिगच्छती, तो शांतीला प्राप्त होतो. अशा रीतीने बुद्धीची स्थिरता हेही विशेष लक्षण नसून खरं लक्षण त्याची शांती हे असतं. स्थिर बुद्धी आणि शांती हे एकाच दर्जाचे शब्द आहेत. त्याची बुद्धी स्थिर असल्यामुळं म्हणजेच तो शांतीला प्राप्त झालेला असल्यामुळं त्याला बाहेरचं प्रिय आणि बाहेरचं अप्रिय व्यवहाराकरता न टाळता येण्यासारखं, पण त्यांनी तो अगदी उड्या मारत नाही अथवा खचून जात नाही. स्थिर बुद्धी ही असमूढ तसंच भ्रांतीरहित असा तो असतो, मोहरहित असतो. भगवद्गीता ही अर्जुनाच्या विशिष्ट आणि सर्वांच्या ठिकाणी लक्षात येते अशा सर्वसामान्य मोहाकरता म्हणून सांगितली गेली. अर्जुनाने जेव्हा कबुली दिली 18व्या अध्यायाच्या अखेरीला तेव्हा प्रथम मोह नष्ट झाल्याची कबुली दिली. नष्टो मोहा, माझा मोह नष्ट झाला असं अर्जुन म्हणाला. स्मृती ही लब्ध्वा, आत्मस्मृती मला प्राप्त झाली. त्वत् प्रसादात मयाच्युत, हे सर्व तुझ्या प्रसादाने झालं. स्थितोस्मी, आता माझी बुद्धी स्थित झाली, स्थिर झाली. गत संदेह, हा सर्व प्रकारचे संदेह संशय नाहीसे झाले. इथेही बरोबर स्थिर बुद्धी ही असमूढा हा असा शब्द आला. त्याची बुद्धी स्थित असते आणि संमोह त्याच्या मनातून पार नाहीसा झालेला असतो. तो अत्यंत सावध असतो, तरल असतो, ब्रह्मतेच्या वस्तुस्थितीमध्ये रमून गेलेला असतो, मायेच्या वस्तुस्थितीमध्ये रमून गेलेला नाही. माया ही वस्तुस्थितीच नाही, अज्ञानाच्या अंगाने मायेच्या वस्तुस्थितीमध्ये अज्ञानी रमून जातो. पण जसं सूर्य उगवल्यानंतर धुकं पळून जातं, तसा बोध झाल्यामुळं त्याचं अज्ञान पळून जातं, गेलेलं असतं. आणि त्यामुळं तो अविनाशी अव्यय अशा परमात्म बोधामध्ये स्थित असतो. सर्वसाधारणपणाने आपले जे व्यवहार असतात ते व्यवहार हे मूर्छनेमध्येच होतात. एक प्रकारची मूर्छा जगत आभासामुळं ममत्वामुळं कर्तव्य अकर्तव्य याच्या निर्णयाच्या गोंधळामुळं एक प्रकारची मूर्छनाच जणू आल्यासारखं झालेलं असतं. हिप्नोटाइज झालेली व्यक्ती कशी त्या संमोहित स्थितीमध्ये कृती करते, सांगितल्याप्रमाणे तशी मोह असलेली व्यक्ती तशीच कृती करत असते. त्याच्यामध्ये आपण सगळे आलो. मी असं वाचलं की कलावती आईंचा मुलगा गेला तेव्हा त्या शांतपणे भजन करत होत्या, म्हणाल्या की ज्यांनी दिला त्यांनी नेला, एवढंच म्हणाल्या. हे फार कठीण आहे. का कठीण आहे? मोहाच्या आवरणामुळे कठीण आहे, मूर्छनेमुळे हे कठीण आहे. इथपर्यंत विचार पोचणं देखील अवघड आहे असं वाटतं. याचं कारण भ्रांतीचं पडळ जे आलेलं आहे त्यामुळं, मूर्छनेमुळे आपण जणू जड झालेले असतो. सगळी करलता गेलेली असते. माणुसकी, करुणा, दया, क्षमा या गोष्टी जीवनातून संपलेल्या असतात. त्याच्याऐवजी कठोरता, स्वार्थ बुद्धी, आपल्याला हवं ते प्राप्त होण्यासाठी कधी प्रेमानी बोलणं, कधी कठोर बोलणं, कधी मारणं, कधी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन नकोच पण धमका होणं, अशा गोष्टी सहज आपण करत असतो. मोह असलेली व्यक्ती विषयाचं चिंतन करत असते, ती विषयामध्ये रमलेली असते. डोळ्याचे विषय, कानाचे विषय, जिभेचे विषय, विषयामध्ये रमलेली असते. मोह असलेली व्यक्ती एका काल्पनिक जगामध्ये व्यवहार करत असते, विहार करत असते. तर असमूढ अशी व्यक्ती मोठ्या आनंदामध्ये कालक्रमणा करत असते. कृष्णमूर्ती म्हणतात तसं प्रत्येक क्षणाला ती नवीन जीवन जणू जगत असते. या क्षणाला भूतकाळही नाही आणि भविष्यकाळ देखील नाही. जो काही भविष्यकाळ आहे, भविष्यकाळ या नावाची तशी स्थिती नाही, पुढचा क्षण नाही. आत्ता चालू क्षण संपला आणि जो आला तो पुढचा नाही, आत्ताचा चालूच आहे. चालू क्षणामध्ये तो रमलेला असतो आणि भूतकाळ आणि भविष्यकाळ, गेलेला क्षण आणि पुढचा क्षण याच्याशी संबंध न ठेवता चालू क्षणात तो आत्म्यामध्ये असतो, तो आनंदामध्ये असतो. अशा प्रकारे दृष्टी झाल्यामुळं, म्हणजे द्रष्टा भावनेनी आत्म्यामध्ये राहून द्रष्टृत्वामुळं तो जगताशी किंवा दृश्याशी समरस न झाल्यामुळं, प्रिय प्राप्त झाल्यामुळं फार मोठा हृष्ट होत नाही आणि अप्रिय प्राप्त झाल्यामुळं फार मोठा उद्वेगत नाही. स्थिर बुद्धी देखील कामनारहितता आणि आत्म्यामध्ये संतुष्टता, तसंच निस्पृह, निरहंकार, निर्ममत्व या गोष्टीमुळेच शांती जी मिळते, हे स्थिर बुद्धीचं लक्षण. अशा प्रकारे त्याच्या जीवनाची धाटणी होऊन जाते आणि मग तो अत्यंत आनंदाने आत्मज्ञानामध्ये, आणि आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान एकच असल्यामुळं तो ब्रह्मज्ञानामध्ये मोठ्या आनंदाने स्थिर राहतो, मोठ्या आनंदाने रमतो. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं, तरी मृगजळाचे नी पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे. मृगजळाचे पूर आल्यामुळं जसे पर्वत वाहून जात नाहीत त्या पुरामध्ये, न जावेत मृगजळाच्या पुरामुळं जसे पर्वत वाहून न जावेत, तैसा. म्हणजे आपण ज्याला शुभ आणि अशुभ समजतो, कर्तव्य आणि अकर्तव्य समजतो, आप आपण प्रिय आणि अप्रिय ज्याला समजतो, ज्या अत्यावश्यक गोष्टी समजतो, त्याला ज्ञानेश्वर महाराज मृगजळ असं म्हणतात. तरी मृगजळाचे नि पुरे जैसे का जैसे न लोटीजे का गिरीवरे, गिरीवर पर्वत जसे ढकलले जात नाहीत, वाहून जात नाहीत, तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो, तसे शुभ आणि अशुभ प्राप्त झाल्यानंतर जो वाहून जात नाही त्याच्यामध्ये. मी असं वाचलं होतं की एका व्यक्तीकडून एक रुपया लोकल मधून, मुंबईत लोकल मधून जाणाऱ्या मंडळींकडून एक रुपया वर्गणी घ्यायची आणि एकाकडून परत नाही घ्यायची. एक रुपया वर्गणी, अशा प्रकारची वर्गणी गोळा करून एक श्रीरामांचं मंदिर बांधलं, रामचंद्रांचं मंदिर बांधलं. काही कार्यकर्त्यांनी काम केलं डोंबिवलीमध्ये आणि जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांकडून एक रुपया घ्यायचा मंदिराकरता, म्हणून असं मंदिर बांधलं. त्या मंदिरात रामचंद्रांच्या सीतामाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हा तात्यासाहेब केतकरांना बोलवलेलं होतं आणि त्या सगळ्या मंडळींनी, खरंच खूप मोठी गोष्ट आहे, एक एक रुपया म्हणजे कित्येक लोकांनी पैसे दिले, कष्टही बरेच पडले असणार, त्यामुळे प्राणप्रतिष्ठा झाली, एक उत्तम कार्यक्रम झाला. त्याचं जे होम हवन होतं ते सगळं झालं, भोजन झाली, प्रसाद भोजन, आणि तात्यासाहेब केतकरांबरोबर सगळे हे कार्यकर्ते साधक बसलेले होते. तात्यासाहेबांना म्हणाले की संकल्प सोडलेला होता त्याप्रमाणे मोठ्या कष्टांनी हे सगळं झालं, एक एक रुपया घेऊन हे मंदिर झालं, आता काय करायचं असं तात्यासाहेबांना. तर तात्यासाहेब म्हणाले की आता 5-6 वर्ष एकाकडून एक रुपया, असे अनेकांकडून पैसे गोळा केले आणि मोठं जिद्दीने कष्टाने हे मंदिर उभारलं हे विसरून जायचं. आता ती गोष्ट विसरायची, झालं आता ते संपलं, प्राणप्रतिष्ठा झाली, आता ही गोष्ट विसरा म्हणाले, बास झालं. आता ज्याच्या करता हे केलं तिथं शांतपणाने रोज जप करत काम जे झालं, मृगजळाचे नि पुरे जैसे न लोटी जैका गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो, शुभ आणि अशुभ हे प्राप्त झाल्यानंतर तो वाहून जात नाही. पुण्यकर्म हातून घडलं तर किती मनुष्य सद्गतीत होतो, जवळपास त्याचा आवाज कापतो, फार चांगलं झालं माझ्या हातून काहीतरी पूर्व पुण्य होतं असं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की इतकं पुण्यमय कर्म झालं तरी देखील वाहून जात नाही. पापाचा तर साधकाच्या पक्षी प्रश्नच येऊ नये. तो चितो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म, दोनच ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी. तोच उत्तम समदृष्टी प्राप्त झालेला, हरी म्हणे पंडुसुता, भगवंत अर्जुनाला म्हणतात तोची ब्रह्म, तोच ब्रह्म. आता ब्रह्म म्हणून काही वेगळं नाही, तो ब्रह्माशी तादात्म्यच पावतो, त्याची बुद्धी स्थिर होते, तो मोहरहित असतो, तो ब्रह्मच होऊन ब्रह्मामध्ये स्थित होतो, स्थिर राहतो. त्याच्या पुढचं लक्षण, बाह्य स्पर्शेशु असत्तात्मा विंदती आत्मनी यत सुखम, स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. बाह्य स्पर्श सततच घडत असतात, डोळ्याला डोळ्याला बाहेरचा स्पर्श, कानाला बाहेरचा स्पर्श, त्वचेला बाहेरचा स्पर्श, जिभेला, हे जे विषयांचे इंद्रियांना होणारे स्पर्श म्हणजे बाह्य स्पर्श, त्यालाच तिथं दुसऱ्या अध्यायात मात्रा स्पर्श म्हटलंय. बाह्य स्पर्शेषु आसक्तात्मा, या बाह्य स्पर्शाबद्दल आसक्ती नसलेला विंदती आत्मनी यत सुखम, असा विंदती म्हणजे अनुभवतो, आत्मनी यत सुखम आत्म्याच्या ठिकाणी जे सुख अनुभवतो, स ब्रह्म योग युक्त आत्मा, तोच ब्रह्म योगानी म्हणजे ब्रह्माशी एकरूपता साधणं या योगानी युक्त झालेला असा महान आत्मा होतो. सुखम अक्षय मश्नुते, तो अक्षय म्हणजे ज्या सुखाला कधीही व्यय नाही अशा सुखाला तो प्राप्त होतो. बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा विंदती आत्मनि यत सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षय मश्नुते. बाह्य स्पर्श मोठे सुखदायक आहेत, ते दुःखही करणारे आहेतच, पण सुखाच्या अपेक्षेनेच बाह्य स्पर्शाकडे मनुष्य प्रवृत्त होतो. दुःख भले मिळो, आसक्तीजन्य भावाने बाह्य सुखाकडे मनुष्य वळतो. क्वचित दुःख मिळतं, बऱ्याच वेळेला सुख मिळतं आणि ते सुख अंती दुःखामध्ये पर्यवसित होत, पण त्या घटना इतक्या वेगवेगळ्या वेळेला घडतात की त्यामुळे हे दुःख झालं असं कधी कधी समजत देखील नाही. इतक्या वेगळ्या वेळेला त्या घटना घडतात. जेव्हा पाश्चात्य लोक आफ्रिकेत प्रथम गेले तेव्हा इतके मागासलेले लोक होते की स्त्री पुरुष संबंधामुळे मुलं होतात हेच त्यांना माहीत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की मुलं ही देव देतो, कारण घटना आणि प्रत्यक्षात मूल होणं याच्यामध्ये इतका मोठा काळ जातो, 8-9 महिन्यांचा काळ जातो, की कशाचा कशाशी संबंध असेल हे त्यांना कधी समजलेलंच नव्हतं, इतके अडाणी होते. दोन घटनांमध्ये अंतरच खूप असतं. तसं बाह्य स्पर्शच नंतर दुःख देतो हे कळत नाही. सुखाच्या आसक्तीनेच बाह्य स्पर्श अनुभवतो मनुष्य, तो नंतर कधीतरी दुःखकारक होतो. तुम्ही परगावी गेलेले असा घरी तुम्हाला तसं स्वातंत्र्य असतं आणि तुम्ही ते स्वातंत्र्य हक्कानी बजावता की आज मला भूक नाही, आज मी कमी खाणार आहे, सकाळी नाश्ता तुमच्या तिथे येतो, तुम्हाला असं वाटतं की आपलं कर्तव्यच आहे, पैसे दिलेले आहेत सगळा नाश्ता घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना नंतर त्रास होतो, याचं कारण समोर येईल ते तेवढ्याच्या तेवढं सगळं खाणं, आणि ते त्यावेळेला बरंही वाटतं आल्यानंतर त्याचा, पण या दोन घटनांमध्ये फार फरक, खूप काळ निघून गेलेला असतो. बाह्य स्पर्श हा सुखाकरताच केला जातो, तो आसक्तीजन्य असतो आणि तो सुख तात्पुरतं त्या क्षणाला देतो, प्रत्येक वेळेस देतो असं नाही, मनस्थितीवरही अवलंबून असतं, तरी देखील सर्वसाधारणपणाने तो सुख देतो. जीवनच इतकं आसक्तीजन्य भावानी भरलेलं आहे आणि सुखाचे आपण इतके बुभुक्षित आहोत, सुख हवं काहीही करून असं आपल्याला भूक आहे आपल्याला सुखाची, आणि सुखाचा उपवास पडलेला आहे असं असल्यामुळं डोळ्याचे विषय झाले की कानाचे, कानाचे संपले की खाण्याचे, खाण्याचे संपले की परत पाहण्याचे, चालण्याचे, अशा विषयांमध्येच आपण रमतो. सुख मिळेल या अपेक्षेने. इथं भगवंत एक जीवनाची शैली सांगतायत की बाह्य स्पर्श जेव्हा होतो तेव्हा तो त्या स्पर्शाबद्दलच सावध असतो, त्याच वेळेला तो अनासक्त असतो. स्पर्श होऊ नये अशी सोय नाही. तुम्हाला जेव्हा इंद्रिय आहेत तेव्हा बाहेरच्या विषयांचे स्पर्श हे होणार. महाराज म्हणत असत ना की बाहेर थंडीची लाट आली तर तुम्हाला एकच करता येतं ते म्हणजे बंडी घालायची, एवढाच उपाय. थंडीची लाट नाही थोपवता येणार असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. तसं बाह्य स्पर्श नाही थोपवता येणार, सगळ्या बाजूने ते आक्रमण करत असतात. पण त्या बाह्य स्पर्शाच्या वेळेला तो नेमका अनासक्त भूमिकेतून त्या बाह्य स्पर्शाकडे पाहतो, त्याच्या ठिकाणी आसक्त होत नाही. बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा मला असं वाटतं की साधनेखेरीज किंवा आतलं सुख मिळवणाऱ्या व्यक्तीखेरीज जर हे सगळं वाचलं तर हे निरर्थकच वाटेल. इतकं कोरडं ड्राय जीवन की बाह्य स्पर्श आणि त्यावेळेला नेमकं अनासक्ती, या शब्दामध्ये हेच अपेक्षित आहे की बाह्य स्पर्श होत असताना आत रमलेला असल्यामुळं स्पर्शाच्या ठिकाणी अनासक्ती. बाह्य स्पर्शेषु जसं ते या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे सर्व जगत ज्या आत्मसुखाच्या बाबत झोपलेलं आहे त्याच्या बाबत हा अत्यंत जागरूक असतो. आणि यस्याम जागृती भूतानी बाह्य स्पर्शाच्या बाबत सर्व भूतमात्र अत्यंत जागृत असतात हा त्याच्या ठिकाणी रात्र पाहतो, हा त्या ठिकाणी झोपलेला असतो, म्हणजे तिथं जणू नसतोच तो. अनासक्त आसक्त त्या ठिकाणी नसतोच स्पर्श होत असताना. मग कोणी असं म्हणेल की ते हवेत कशाला. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये फार जेवढे त्याच्या अवतीभोवती असतील तेवढेच, तो मुद्दा म्हणून काहीच करायला म्हणून जात नाही, म्हणून तो आउटिंगला जात नाही, म्हणून तो लांब लांब हॉटेल शोधत फिरत पायपीट करत जेवायला जात नाही. बाह्य स्पर्शाच्या बाबत अनासक्त जर असेल आणि आत्मसुखाबद्दल जो तत्पर असेल, तसं असल्यामुळं साधक हे हा मर्यादित जीवनच जगतो खरं म्हणजे, किंवा मर्यादित जीवन जगणं अपेक्षित आहे. साधक आहे आणि तसं जर करत नसेल तर कालांतराने लोकांना आश्चर्य वाटायला सुरुवात होते की काहीतरी एक चुकतंय, काहीतरी एक चुकतंय. हा जे साधक म्हणून आहे ते तरी चुकतंय, तो तसा नसेल किंवा त्याला तीच आवड असेल, त्याचं इथं येणं हे मूर्छनेमधलं असेल, त्याच्या प्रकृतीचा एक सत्वगुणी भाग त्याला इथं घेऊन येत असेल, पण खरा तो इथला नाही. बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा विंदती आत्मनी यत सुखम, आत असणार सुख जे सुख तो अनुभवतो. बाह्य स्पर्शाबद्दल अनासक्त असला तरी देखील त्याच्याही पेक्षा बलवत्तर असं सुख तो भोगतो. आत असणार आत्मनी यत सुखम स ब्रह्म योग युक्त आत्मा, तो ब्रह्म ब्रह्माशी योग म्हणजे एकरूपता घडलेला असा युक्त पुरुष असतो. सुखम अक्षयम अश्नुते, तो अक्षय म्हणजे कायम टिकणाऱ्या अशा सुखाला प्राप्त होतो. हा श्लोक आपण पुढच्या वेळेला बघू, अर्थ तर झाला पाहून आपला, पण हे एक जीवन या सगळ्या जीवनमुक्ताच्या लक्षणामध्ये साधकाला साधनेच्या किंवा वर्तनाच्या किंवा विचाराची दिशा ठरवण्याच्या कुडा निश्चित मिळतात, की जेणेकरून त्यांनी आपलं जीवन तसं बेतावं. तसं बेतलं म्हणजे तो एकदम जीवनमुक्त जरी झाला नाही तरी त्याचा प्रवास चालू होतो. एक बिंदू ठरला आणि आपण असलो की मग त्याच्याकडे वाटचाल तर सुरू होते. अशा तऱ्हेने हे ध्येय बिंदू जणू निश्चित करणं आहे हे श्लोक पाहणं म्हणजे. आणि आपण जिथून आहोत तिथून आपण ही सगळी सुरुवात करायची आहे चालण्याची, की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपण हे प्राप्त करूच करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरी हरी.